तर हे आपण थोडं त्यांच्याशी पाहू पहिल्यांदा. गोविंद घोष हे आपल्या गौडीय परंपरेमध्ये एक महान भक्त होऊन गेलेले आहेत. तर त्यांच्याविषयी असं वर्णत की ते तिघ म्हणजे तीन बंधू आहेत, गोविंद घोष, वासू घोष आणि माधव घोष. तर याच्यामध्ये तिघही कीर्तनीय होते, म्हणजे त्यांचा आवाज फार सुंदर होता आणि कीर्तन करायचे. आणि त्यांच्या कीर्तनामध्ये महाप्रभू हे नृत्यामध्ये पूर्णपणे मग्न होऊन जायचे हे वर्ण येतं. त्या तिघांनीही वैष्णव ह्याच्यामध्ये गौडी मठ ह्याच्यामध्ये त्यांनी भरपूर भजनाचं लिखाण केलेलं आहे, खास करून वासू घोष आणि गोविंद घोष यांनी. थोडक्यात माहिती असं आहे की गोविंद घोष इतके प्रगत भक्त होते आणि सर्व चांगलं असताना त्यांना पुत्र नव्हता. मग त्यांच्या मनात तो प्रश्न होता, अरे जर का मी शरीर सोडलं तर माझं पिंडदान कोण करणार, मला पुत्रच नाहीये. तर पिंडदान आपण काल चर्चा केली परवा, पिंडदान करणं किती महत्वाचं आहे. आणि मग त्यावेळेला साक्षात गोपीनाथ त्यांच्या स्वप्नामध्ये येतात, म्हणतात की गोविंद घोष तू चिंता करू नकोस, तुझं पिंडदान मी करतो. आणि ज्यावेळेला त्यांचा तिरोभाव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पिंडदानाच्या वेळी साक्षात भगवंत येऊन त्यांचं पिंडदान केलेलं आहे. आणि अजून देखील त्या दिवशी म्हणजे आज ते त्या ठिकाणी त्यांचं पिंडदान केलं जातं त्या मंदिरमध्ये. तर हे त्यांची थोडक्यात माहिती अशी आहे. तर आपण या ठिकाणी हा भागवतमचा आठवा स्कंध पाहत आहोत आणि कशाप्रकारे आपण बरीच काही चर्चा केलेली आहे याच्यामध्ये, कशाप्रकारे वामनदेव येतात आणि बली महाराजांना बंदिस्त केलेलं आहे. आता वास्तविक या ठिकाणी कोणालाही प्रश्न पडू शकतो की ज्या व्यक्तीने एवढं दान दिलेलं आहे, जवळ काहीच शिल्लक ठेवलं नाही, अशा व्यक्तीला पण वरुण पाशात बंदिस्त केलेलं आहे, बांधून टाकले पूर्णपणे, म्हणजे हा एकदम काय झाला, कहर म्हणता येईल. तर हे सर्व पाहिल्यानंतर ब्रह्माजी आलेले आहेत आणि देवता बी आले त्या ठिकाणी. ब्रह्माजी भगवान बी आहेत. त्यानंतर त्यांची पत्नी विंध्यावली, बली महाराजांची पत्नी, ती पण आहे त्या ठिकाणी. आपण काल चर्चा पाहिली काल परवाच्यामध्ये. तर याच्यामध्ये ब्रह्माजीने थोडं असं जरा असं वाटतं की अरे काय चाललंय या ठिकाणी. जो व्यक्ती पत्रम पुष्पम फलम तोयम भगवान स्वीकार करतात, जरी दुर्वाजे अर्पण केल्या तरी भगवान स्वीकार करतात, त्याला मुक्त करतात, ह्यांना बंदिस्त केलंय बली महाराजांना. आणि मग त्यावेळेला ब्रह्माजी म्हणतायत की भगवान त्यांना सोडून द्या, आता बास झालंय, कितीपर्यंत तुम्ही याची परीक्षा घेणार. आणि यामध्ये विंध्यावली म्हणते, आता वास्तिकवादींची पत्नी असून पण ती देखील भगवत भक्त पतिव्रता नारी आहे, ती म्हणते की भगवंता माझ्या पतीनी जे काही दान केलेलं आहे ते स्वर तुमचंच आहे, तुमचं स्वर काय आहे. आणि हा तर एक आसुरी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे, तर त्यानं जे काही कार्य केलं आहे हे काही मोठं कार्य नाहीये, तुमचंच तुम्हाला अर्पण केलेलं आहे. आणि आज ते तुम्हाला शरीर अर्पण करतात कारण द्यायला काहीच नाहीये, ते पण शरीर तुमचंच आहे, अशी विंध्यावली म्हणते. तर हे सर्व चर्चा चालू असताना या ठिकाणी भगवंत काही श्लोकामध्ये वर्णन करतायत की कशा प्रकारे एक जीवात्मा या जगामध्ये संक्रमण करत असतो, फिरत असतो, आणि त्याला दिले या ठिकाणी की कशाप्रकारे हा जीवात्म्याच्या पुण्यवशे करून त्याला एक मनुजन्म प्राप्त होतो. कारण वास्तविक पाहिलं तर आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की मनुजन्म फार दुर्मिळ आहे. दुर्मिळ का आहे? कारण यामध्ये एकतर 84 लाख युनी आहेत, त्यामध्ये फक्त 4 लाख युनी मनुष्यच आहेत, बाकी युनीची संख्या जास्त आहे ना. जलजा 9 लक्ष आणि स्थावर लक्ष म्हणजे कृमय वृद्ध संख्या 9 लाख, 11 लाख, 30 लाख, 20 लाख अशी संख्या आहे. आणि फक्त मनुष्यने किती 4 लाख आहेत, त्यानुसार तो दुर्मिळ आहे. पण या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया की मनुष्य शरीरच काय, कोणताही शरीर धारण करणं 84 लाख, ते पण दुर्मिळ आहे. कसं? कारण कर्मण दैवनेत्रेन प्रत्येक जीवात्मा आपापल्या कर्मानुसार जगामध्ये भ्रमंती करतो आणि यामध्ये मग तो कबू स्वर्गे उठाय कबू नरके डुबाय, कधी स्वर्गात जातो कधी नरकात जातो, त्याच्या कर्मानुसार असतं ठिकाणी. आणि एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य देहाचा. आता हे जेव्हा ऐकल्यानंतर आपल्याला होतं की कसं काय शक्य आहे, कोटी कोटी फेरा कसं काय होतो एका एका योनीमध्ये. तर याचं फार सुंदर वर्णन एका प्रवचनामध्ये भगवानपूर करतायत की कसा जीवात्म्याला एक पशु शरीर मिळणं देखील किती मुश्किल आहे. कारण समजायला कुठलं त्याला पशु शरीर भेटलं, एखादा पक्षी जरी बनला जीवात्मा तरी त्याला काही फायदा होऊ शकतो. जसं एक कथा येते, छोटी कथा येते की भगवान कृष्ण लहान होते बालक काना आणि त्यावेळेला कृष्ण हे आपल्या हातामध्ये लोण्याची वाटी घेऊन बसले होते अंगणामध्ये आणि अचानक एक कावळा येतो आणि ते कावळा ती वाटी पळून घेऊन जातो. डायरेक्ट त्या कावळ्याला भगवंतांचा महाप्रसाद भेटला. म्हणजे मनुष्य शरीर काय, कोणताही जरी पशु पक्षी जरी शरीर भेटलं तरी पण फायदाच आहे, त्याला कुठंतरी प्रसाद खायला मिळेल. पण या ठिकाणी ते मिळणे किती मुश्किल आहे. तर त्यांनी फार सुंदर वर्णन केलं आहे की कशा प्रकारे जीवात्मा ज्या वेळेला या जगामध्ये पावसाद्वारे खाली पडतो तो जमिनीमध्ये जातो, जमिनीत गेल्यानंतर तो झाडाच्या खोडामधून झाडामध्ये येतो. समजा तो ज्वारीच्या कणसामध्ये आला तर दाण्यामध्ये जातो. त्या दाणे जे दाणे आहेत, जर दाणे जर एका पुरुषाने खाल्ले तर तो जीवात्मा त्याद्वारे वीराद्वारे मातेच्या गर्भात प्रवेश करतो. जर ते प्रवेश नाही केला तो त्या विष्ठून खाली जातो परत जमिनीमध्ये. पुन्हा जमिनीत गेलेला जीवात्मा पुन्हा दुसऱ्या झाडातून वरती येईल, पुन्हा त्याला पशु खाईल, गायीने खाल्लं गायीच्या पोटात जाईल, पुन्हा बाहेर येईल, पुन्हा पाण्यात जाईल, त्याला मासा खाईल. म्हणजे एक एक योनी कोटी कोटी फेरा याचा अर्थ काय की अशा ठिकाणी तो माशा जन्मात जाईल पण तो मासा बनणार नाही, परत खाली यावं लागेल. अशा तऱ्हेने वर्णन केलं की ते कोटी कोटी फेरा असं करत 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 मग कुठंतरी ती पहिलं पुण्याचा उदय झाल्यानंतर त्याला मनुष्य शरीर म्हणजे तो मातेच्या गर्भामध्ये त्याला स्थलांतरित केलं जातं. म्हणजे एक तर शरीर मिळणं फार कठीण आहे आणि दुसरी गोष्ट काय आहे की गर्भाशयामध्ये गेल्यानंतर होणारे त्रास तो पण किती भयंकर आहे, त्याचं देखील वर्णन कपिल देव आपल्या मातेला करतायत तिसऱ्या स्कंदामध्ये. तर असं वर्णन केलं की या जगामध्ये जीवात्मा चार प्रकारातून जन्म घेतो. एक आहे अंडज, दुसरा आहे स्वेदज, तिसरा आहे जारज आणि चौथा आहे बीजम. अंडज म्हणजे काय, काही जीवात्मे अंड्यातून जन्म घेतात, उदाहरण पक्षी वगैरे आहेत, कृमी कीटक. काही जीवात्मे स्वेदज म्हणजे काय, घामातून त्यांना जन्म होतो. काही जीवात्मे जारज म्हणजे काय, गर्भाशयातून ते जन्म घेतात. आणि काही आहेत ते बीजम म्हणजे वृक्षवेली, बीजातून जन्म घेत आहेत. तर चार प्रकारे हा जीवात्मा या जगामध्ये जन्म घेतला शरीर मिळत असतं. आता या ठिकाणी त्याच्या कर्मानुसार तो कुठून जन्म घेणार त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. तात्पर्यमध्ये प्रभुपाद एका ठिकाणी वर्णन करतायत की या जगामध्ये माता पिता आपल्याला केवळ पंचभौतिक शरीर प्रदान करतात, भूमी रापव नल वायू यानं बनलेलं. आणि ते कधी ज्यावेळेला गर्भधान संस्काराच्या वेळेला, डिटेलमध्ये वर्णन केलं आहे भागवतमध्ये, आपण थोडक्यात तेच चर्चा करू नंतर मग पुढचा विषय घेऊया. तर पहिल्या दिवशी हा जीवात्मा तो फेन फेसाद्वारे त्या वीर्याद्वारे स्त्रीच्या गर्भात प्रवेश करतो. तर त्यावेळेला त्याच्या कर्मानुसार तो आता अंड्यामध्ये जाणार की जारजी जाणार त्याच्या कर्मानुसार ठरतं ते त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला हा जीवात्मा त्या ठिकाणी गेल्यानंतर तात्पर्य म्हणजे प्रभुपादिका ठिकाणी वर्णन करतायत की शास्त्रज्ञांच्या मतानुसार भौतिक रसायनांचं मिश्रण करून जीवात्मा तयार होत नाही, फक्त ते पंचभूत शरीर तयार होतं पण जीवात्मा त्यात घातला जातो. आणि मग हा जीवात्मा पाचव्या दिवशीचा बुडबुडा तयार होतो, त्यानंतर दहाव्या दिवशी त्याचा आकार जो बेदाना असतो त्याच्या आकाराचा बनतो, गर्भाशयामध्ये हळू वाढत असतो तो. त्यानंतर त्या जीवात्म्याला गर्भाशयामध्ये एक महिना पूर्ण होतो, एक महिन्यामध्ये त्याचं मस्तक हळूहळू तयार होत असतं, जे आपलं शिर आहे ना, हळूहळू त्याचा वाढ होते मस्तकाची. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला हात आणि पाय असे त्याचं ते तयार सुरू, हात पाय सुरू होतात त्या ठिकाणी वाढण्यासाठी. त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये आताची नख, बोटे, रोम, अस्थि, जननेंद्रिय, डोळे, नाकपुड्या, तोंड, गुरुद्वार, त्वचा याची हळूहळू हळू वाढ होत असते. म्हणजे बघायचं या ठिकाणी एक वर्णन असं केलं की किती हा जीवात्मा आहे कोण आणि त्याची काय अवस्था होती या ठिकाणी आपण पुढे बघू येते. पण आणखीन तर यानंतर चौथ्या महिन्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये 7 धातू तयार होतात. धातू म्हणजे अन्नरस, रक्त, मांस, मेद, अस्थि, अस्थिमज्जा आणि वीर्य हे तयार होतं. आणि त्यानंतर 5व्या महिन्यात त्याला भूक लागते, तहान लागते, जाणीव होते मला भूक लागलेली आहे, मला आता तहान लागलेली आहे, जाणीव होते या ठिकाणी. त्यानंतर 6व्या महिन्यामध्ये हा जीवात्मा हा गर्भाशयामध्ये हालू लागतो. आता डिटेलमध्ये एवढं दिले प्रभुपादांनी की आजकाल सोनोग्राफी करतात, चेक करतात मुलगी आहे का मुलगा बघण्यासाठी. या ठिकाणी प्रभुपाद लिहित आहेत तात्पर्यामध्ये की जर मुलगा असेल तर तो आईच्या गर्भात उजव्या बाजूला हालतो आणि जर मुलगी असेल डाव्या बाजूला हालतो असं वर्णन केले डिटेलमध्ये प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये. आणि मग हा जीवात्मा 6व्या महिन्यामध्ये ज्याला आई आंबट, गोड, कडू खात असते त्याला त्रास होत असतो, तो ते त्रास सहन करतो, त्याची कातडी कोमल असते त्याला त्रास सहन करतो तो. आणि मग नंतर हा जीवात्मा 7व्या महिन्यामध्ये भगवंतांना प्रार्थना करतो की भगवंत माझ्यातून बाहेर काढा, तुमची भक्ती करणे बाहेर आल्यानंतर मी, मला नको हे, हा नरकवास मला नको आहे, मला बाहेर काढायतून तो भगवंतांना प्रार्थना करतो. आणि मग त्यावेळेला 7व्या महिन्यामध्ये हा जीवात्मा हा मातेच्या गर्भातील प्रसूती वायूद्वारे तो खालीवर असा फेकला जातो, त्या ठिकाणी त्याचं चालू होतं वर खाली वर खाली होतं. आणि मग शेवटी हा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याची ज्यावेळेला पूर्ण वाढ होते त्यावेळेला तो मग गर्भातून बाहेर येतो. तर याचं वर्णन दुसऱ्या स्कंदामध्ये केलंय की इतक्या कठीण प्रसंगातून इतक्या वेदना सहन करून या ठिकाणी तो जन्म घेतो. म्हणजे जन्म घेतो हा, जर तो भाग्यशाली असेल तर त्या आईच्या गर्भात त्याला 100 वर्ष जी काही पापकर्म केले त्याचं दर्शन होते त्या ठिकाणी, त्याला जाणीव होते की मी एवढं पापकर्म केलं आहे, त्यामुळे तो घाबरतो, मला हे परत करायचं नाहीये, आणि तो मग पुन्हा जन्म घेतो. आणि जन्म घेतल्यानंतर मग पाहतो की माझी आई, पप्पा, काका, दादा, मामा सर्व दुःख विसरतो त्या ठिकाणी. म्हणजे एकतर शरीर मिळणं कठीण आणि यामध्ये शरीर घेताना पण इतका त्रास सहन करून या ठिकाणी जन्म घेतो. म्हणून या श्लोकामध्ये सांगितलं की मनुष्य जन्म हे उत्तरदायित्वाचं जन्म आहे, कर्तव्य आचरणाचा जन्म आहे. आता या ठिकाणी हा मग जीवात्मा पुढे मोठा होतो, क्रमे दिने दिने बालक हय्या खेळून बालक सह, त्या बहिणी सांगितले हळूहळू मोठा होतो, बालकांच्या समूहात खेळत असतो, मग नंतर आर किची दिने ज्ञान उपाजिला पाटकरी अहरह, मग तो शाळेत येतो, शिक्षण घेतो, मग नंतर धन कमवतो, पुन्हा संसार थाटतो, पुन्हा मग पत्नी मुलं सगळे तयार होतात, पुन्हा त्याचा मृत्यू होतो. तर या ठिकाणी असं वर्णन केलंय की त्याची काय अवस्था होते. जसं की समजा मुकेश अंबानी आहेत, ते एवढे श्रीमंत आहेत, त्याचं दररोजचं इन्कम 3 करोडचं आहे असं काहीतरी ऐकलेलं आहे मी. हे जर व्यक्ती एका ठिकाणी जाऊन भीक मागायला लागली तिची किती म्हणजे दुर्गती आहे. तसं जीवात्मा हा भगवंतांचा अंश आहे, मम्मी वंशी जीव लोके जीव सनातन, सनातन अंश भगवंतांचा आहे. हा जीवात्मा या जगामध्ये इतक्या गलिच्छ अवस्थेत पडलेला आहे, इथून त्याची दुर्गती झाली त्या ठिकाणी, म्हणजे त्याचं किती दुर्भाग्य आहे. म्हणून या ठिकाणी हे दुर्भाग्य व्हायचं कारण काय, एवढा दुर्गतीत का गेला तो, याचं कारण काय. त्याचं कारण भागवतमध्येच पुढच्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे, पुढच्या अध्यायामध्ये सत्यव्रत महाराजांचं वर्णन आहे, त्या ठिकाणी वर्णन केलं आहे की तो इतका दुर्भाग्य का म्हणतो, इतका तो गलीच्या अवस्थेत का पडतो. कारण ते म्हणतायत की एक साधासा प्रश्न ते उपस्थित करतायत की कशा प्रकारे भगवंत हे जीवात्म्याला सहकार्य करतायत, ज्यावेळी जीवात्मा या जगामध्ये येतो त्यावेळेला भगवंत हे परमात्म रूपाने त्याच्या बरोबर असतात. सगळ्यात जवळचा प्रेमी मित्र म्हणजे परमात्मा, भगवंत आपल्या जवळचे, सगळ्यात जवळची व्यक्ती. आणि तेही कुठं? फक्त या शरीरात नव्हे, प्रत्येक शरीरामध्ये आपल्या जवळ भगवंत असतात परमात्मा रूपानं. तर सत्यव्रत महाराज मत्स्य भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतात की हे भगवंत, मला हा प्रश्न पडतोय की नक्की काय आहे, इतका जवळ तुम्ही असून तो तुम्हाला जाणत का नाही. तर त्यावेळेला ते म्हणतात याचं कारण एकच आहे, ते कारण काय, जानाती संतम रुधिबद्ध कामा, त्या जीवात्म्यानं काम वासना जपून ठेवली आहे हृदयामध्ये, त्यामुळे तो तुम्हाला जाणत नाहीये. हे एकच कारण आहे. सत्यव्रत महाराज म्हणतात की आत्मेंद्रिय प्रीतिवांचे तारे बले काम, कृष्णेंद्रिय प्रीतीच्या धरे प्रेम नाम. तर अशा प्रकारे एक घटक आपल्या जीवनातला काम जो आहे, या कामामुळं तो जीवात्मा भगवंतांचा अंश आहे, तो इतका महान आहे, पण त्याच्याशी दुर्गती झालेली आहे. म्हणून ज्याप्रमाणे दुधाचं दही बनतं, छोटस आंबट पदार्थ पडला की दही बनते त्याचं, परत ते दूध बनणं कठीण असतं, दूध बनत नाही परत त्याचं. तसं रजोगुणाचा जर आपल्या जीवनामध्ये प्रादुर्भाव असेल तर व्यक्ती कामाला बळी पडतो. आणि काम कसं आहे, आवृत्तम ज्ञान मेतेन ज्ञानेन नित्य वैरीन, काय शिकलो काय तो, आवृत्तम ज्ञान मेतेन ज्ञानी नित्य वैरीन, काम रूपेन कोणते दुष्पेंड लेण्याचं. तो काम ज्ञानी लोकांना देखील आवृत्त करतो पूर्णपणे, आणि दुष्पेंड लेण्या म्हणजे तो आग्नेसकाने जळत असतो त्या ठिकाणी, असं म्हणलं आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट असल्यामुळं तो व्यक्ती हा पूर्णपणे भगवंतांचा अंश असून तो इथे दुर्गती होते. आणि याचं वर्णन स्वतः रुक्मिणी माता कृष्णा बुकमध्ये करते की कशाप्रकारे ज्यावेळेला भगवंत हे म्हणजे कशाप्रकारे व्यक्ती हा कामाला बळी पडून या जगामध्ये दुःख भोगतो, तर भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेमध्ये असताना एक दिवस पती पत्नी म्हणजे थोडंसं चालतं, थोडंसं गप्पा गोष्टी चालतात, त्या गप्पा गोष्टीमध्ये भगवंत तिला मुद्दा म्हणतात, रुक्मिणी माते तू रुक्मिणी काय तू केलंस, तू तर राजकन्या आहेस, विदर्भाची तू कन्या आहेस, भीष्मकरायाची मुलगी आहेस, तू राजकुमारी आहेस, आणि मग तू मला एक वर म्हणून स्वीकारला आहे, पती म्हणून स्वीकारला आहे, तर ती फार मोठी चूक केलीस तू. आता या ठिकाणी चर्चा आली होती, त्यावेळेला रुक्मिणीला मुलं झाली असतात, मुलं मोठी असतात, त्यावेळेला भगवंत म्हणतायत रुक्मिणीला की तू चूक केली म्हणून, तू असं नाही करायला पाहिजे होतंस, तू शहाणे आहेस, असं काय काय भरपूर वर्णन त्यामध्ये केलं आहे. तर त्यावेळेला कृष्ण म्हणतायत की बघ, माझं तर काय ठाव ठिकाणं माहित नाही, कोण म्हणते हा वसुदेव पुत्र आहे, कोण म्हणते हा नंदवाचा पुत्र आहे, माझं राज्य पण नाही आहे, मला जरासंधानं आला तर मी पळून गेलो, रणछोडराय म्हणून मी माझं नाव झालं आहे, असं काय काय म्हणतात ते. त्यामुळे चूक केली आहेस, तू मला पती म्हणून स्वीकारलंस ती चूक केली आहेस, वास्तविक तुझे पती शिशुपाळ व्हायला पाहिजे होता, असे मुद्दाम तिला म्हणतात रुक्मिणी मातेला. आणि हे सर्व त्यावेळेला रुक्मिणी माता ही भगवंतांना चामरानं वारा घालत असते. त्या ठिकाणी तत्पर्यत प्रभात लिहित आहेत की रुक्मिणीच्या महालामध्ये अनेक दासी होत्या, तरी पण स्वतः रुक्मिणी माता स्वतःहून भगवंत सेवा करते. का? तर मला ही संधी भेटलेली आहे भगवंत सेवा करण्याची, मी त्यांना का द्यायची म्हणून. नोकर भरपूर होते घरामध्ये, पण नाही स्वतः करते ते. आणि जे रुक्मिणी माता ऐकत असते अशा प्रकारे भगवंत बोलतायत, तिला देखील थोडस मनामध्ये खिन्नता वाटते. आणि मग भगवंत बोलतात कंटिन्यू असंच, तू नाही करायला पाहिजे लग्न वगैरे, अजून पण वेळ निघून गेली नाही, असे कृष्ण म्हणतायत, तू अजून पण इथून मला सोडून तू परत दुसरा विवाह करू शकतेस. आणि मग त्यावेळेला रुक्मिणी मातेच्या हातातील चामर खाली गळून पडतो, ती बेशुद्ध होऊन खाली पडते रुक्मिणी माता. आणि मग त्यावेळेला भगवंत वाटतो बापरे काय झालं हे, हे जी मस्करी करतो तुम्ही, मस्करी करता करता हे बेशुद्धून खाली पडली. आणि मग भगवंतांना काळजी वाटते, म्हणून पाणी पण अंगावर पाणी शिंपडतात, तिला जागा करतात, उठू उठू असं काही नाही, मी मुद्दाम बोललो वगैरे वगैरे. तर त्यानंतर रुक्मिणी माता भगवंतांना मग वर्णन करते की मी तुमचा पती म्हणून का स्वीकार केला आहे. तर ती म्हणते की कारण या जगातले जे पुरुष आहेत ते पुरुष कसे आहेत याचं वर्णन तिने केलं आहे. तर ती म्हणते अस्थिस्तंभम स्नायू बंधनम चर्मावतम लेपितम दुर्गंध मूत्र पुरुष हो. जसं एक उदाहरण दिलं भगवंतरूने, बंगालमध्ये जे आपण हे करतात ना कालीची मूर्ती तयार करतात, ते काय करतात पहिल्यांदा लाकडं बांधतात, त्याला परत असं भाताचं बांधतात आणि तेव्हा मग चिखल थापतात परत. तसं ते म्हणले अस्थिस्तंभम, हे जे हाडकं आहेत ते एक स्ट्रक्चर आहे. अस्थिस्तंभम स्नायू बंधनम, त्यामध्ये स्नायू आहेत ते, त्याचे बंधन आहेत. चर्मावतम लेपितम दुर्गंधम मूत्रपोष, त्यावर चिखल थापलेला आहे, मांस पू ह्याचा चिखल थापलाय पूर्णपणे, असं शरीर आहे. आणि यामध्ये सगळे दुर्गंध भरले आहे शरीरामध्ये. अशा शरीर या लोकांचं आहे, या जगातील लोकांचं. मग मी त्याचा स्वीकार का करावा? तुम्ही तर सच्चिदानंद आहात, तुमचं शरीर शाश्वत आनंदमय ज्ञानमय शरीर आहे. तर हे असं व्यक्ती शरीर आहे, दुर्गंधीने भरलं शरीर आहे. एक दिवस जर स्नान नाही केलं तर किती दुर्गंध येतो शरीरातून, नऊ द्वारातून दुर्गंध वाहत असतो नेहमी. अशा शरीरावरती मला आकर्षण नाही आहे, ते मला नरकात घेऊन जाईल, मला ते नको आहे. म्हणून या ठिकाणी ती म्हणते खरे पती कोण आहेत? सात्वताम पती. कारण प्रत्येक जीवात्मा हा प्रकृतीमध्ये येतो, भगवंत हे परमभोक्ता आहेत, भोक्ताराम एके तपसाम. आणि प्रत्येक जीव हा भोग्य आहे, त्यांना भगवंतांना भोग दिला पाहिजे प्रत्येक जीवात्म्यानं. तर ती म्हणते खरे पती तुम्ही पती आहात खरे. ह्या जगातील सर्व स्त्री पुरुष हे तर म्हणजे अशी अवस्था आहे. म्हणून ज्या वेळेला समुद्र मंथन लिलेमध्ये देखील लक्ष्मी प्रकट होते समुद्रातून, ते हार घेऊन प्रकट होते, त्याला ती देखील वर शोधत असते. त्या लोकांना वाटतं की ही मला हार घालायचं वाटतं, देवतांना वाटतं की मला हार घालेल, मला हार घ्यायचं वाटतं. पण ती बघते कोण आहे या ठिकाणी, ती बरोबर विष्णूला हार घालते, हे माझे खरे पती आहेत. म्हणून रुक्मिणी माता वर्णन करते की अशा प्रकारे या जगातील लोकांची अवस्था आहे, त्यांनी असं शरीर धारण केलेलं आहे. आणि एक तो जीवात्मा हा कशाप्रकारे तो मायेला बळी पडतो, अर्थात दोन घटक या ठिकाणी आहेत. स्त्रीसाठी पुरुष माया आहे आणि पुरुषाला स्त्री एक माया आहे, कारण ते जीवात्मा भगवंतांचा अंश आहे आणि तो भगवंताकडे गेला पाहिजे, पण त्याचं आकर्षण इकडे राहतो. म्हणून या ठिकाणी रुक्मिणी माता म्हणते की म्हणून मला या जगात इंटरेस्ट नाही आहे, मला तुम्हालाच पती म्हणून स्वीकार करायचा, कारण तुम्ही खरे सात्वतम पती आहात. म्हणून या ठिकाणी हे मनुष्य जीवन इतकं महत्वपूर्ण आहे, जसं की एका प्रवचनात आदिशांपू सांगत आहे की हे जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत, जीवा कान नाक त्वचा जीभ वगैरे आहे, हे देखील ज्ञानेंद्रिय पशुला पण आहेत, म्हशीला आहे गायीला पण जीभ आहे, पण ते जीभ हरे कृष्ण म्हणते म्हणू शकत नाही का म्हणते, अर्थात झारखंड जंगलामध्ये म्हणले ते महाप्रभूंच्या कृपेनं. पण सामान्यतः कुठला पशु हरिनाम घेत नाही, जीभ असून देखील घेऊ शकत नाही तो. म्हणून या ठिकाणी हे फारच दुर्मिळ आहे. म्हणून या ठिकाणी हा जो तात्पर्य म्हणजे प्रभात लिहितात की हा उत्तरदायित्व किंवा कर्तव्य आचरण करण्यासाठी एक महत्वपूर्ण शरीर आहे. म्हणून या जीवनामध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे अंबरीश महाराजांनी भक्ती केली, सवय मन कृष्ण पदारविंद यो वाचांशी वैकुंठ गुणान वर्णने करो हरेर मंदिर मारणादिशू श्रुतम अच्युत चक्रो सक्तो दया. त्यांनी आपलं मन भगवंतांनी समर्पित केलं, आपल्या हाताने भगवंतांच्या घरात सेवा केली, भगवंतांना भोग बनवले, हार बनवले वगैरे वगैरे. आपल्या पायाद्वारे ते मंदिरात त्यांनी प्रवेश केला, मंदिरात जाऊ लागले पायाद्वारे, आपल्या इच्छेमध्ये आपली इच्छा तीच भगवंत इच्छा मांडली. अशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे समर्पित केलं आहे. म्हणून अशा भक्तासाठी भगवंत हे काही करायला तयार होतात. जसं एका अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आहे की भक्त हा कसा असावा, अर्थात ही फार मोठी गोष्ट आहे, त्यांनी जे वर्णन केलं आहे अभंगामध्ये, ते म्हणतात की भक्त ऐसा जान जो देही उदास, त्याला देहाप्रती असं काय एवढं आसक्ती किंवा हे नाहीये. पुढे म्हणतात ते गेले आशापाशी निवारोनी, त्याच्या कोणती आशा इच्छा आकांक्षा सगळं निघून गेले तर पूर्णपणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांना एक विषय तो म्हणजे नारायण. आता आपला विषय कुठला आहे? करोना किंवा आपलं काय असतं पॉलिटिक्स वगैरे, आपण तो चर्चा करतो नेहमी आपण याची. हे तर काय म्हणले की विषय त्यांचा नारायण झाला पाहिजे. तर ज्या वेळेला असा जो भक्त आहे, जो देही उदास आहे, आशापाशी गेलेला आहे, त्याचा विषय नारायण झाला आहे, त्याची अवस्था काय होते? न आवडे धन जन माता पिता, त्याला धन जन एवन माता पिता देखील आवडत नाहीत. आता म्हणजे असं कसं काय, हा तर भक्त आहे, माता पिता आवडायला पाहिजेत, पण खरे माता पिता कोण आहेत? सर्वनिशी कोणते मूर्तया संभवंते हा तासा महद नेहरू अहम बीज प्रजापिता, हा मी सर्वांचा पिता आहे. म्हणून तो त्याला ते माता पिता देखील आवडत नाहीत. आणि पुढे म्हणतात अशा भक्ताला भगवान काय करतात, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. अशा भक्तासाठी गोविंद भगवान त्याच्या मागे आणि पुढे नेहमी उपस्थित असतात, ते रक्षण करण्यासाठी. काहीच साकडे पडो नेती तू का म्हणे सत्य कर्म व्हावेस आहे घातलिया भय नरका जाणे. तर अशा प्रकारे हे भक्तिमय जीवन जर असेल तर निश्चितपणे त्याचा फायदा करून घेतो. पण या ठिकाणी तात्पर्यमध्ये प्रभुपाद दोन गोष्टींचं वारंवार वर्णन करतायत. एक म्हणजे सावध राहा, सावधानता बाळगा. ठीक आहे भक्ती भेटले असं म्हणतो ना आपण की एका श्लोकामध्ये येतं ना दुर्लभ मानुषी देह देही ना अमशन भंगोर तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. मनुष्य शरीर मिळणं फार दुर्मिळ आहे पण भगवंतांच्या कृपेनं आपणाला तो शरीर भेटलेला आहे आणि वैकुंठ प्रिय दर्शन म्हणजे काय, ज्या लोकांना वैकुंठशी आसक्ती प्रेम आहे त्या संघात आपण आहोत, आपल्याला ती संधी भेटलेली आहे. तर यामध्ये प्रभुपादांनी दोन वेळा वर्णन केलंय की तरी पण सावध राहा. तर भक्तीच भेटली म्हणून सावध का राहिला पाहिजे त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे की सावधानता काय बाळगली पाहिजे. तर त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे पहिली सावधानता आहे की अपराध शून्य हय ल कृष्ण नाम, कृष्ण माता कृष्ण पिता धन कृष्ण धन प्राण. एक तर महाप्रभूंनी गोलोकचं प्रेमधन गोलोकर प्रेमधन हरिनाम संकेत आणलेलं आहे आणि महाप्रभू म्हणतात केवळ नाम जप करून तुमचा उद्धार होऊन जाईल. तर या ठिकाणी म्हटलंय की अपराध शून्य भावनेत जर नाम असेल तर उद्धार होणं शक्य आहे. आता अपराध म्हणजे काय, अपराध हे चार प्रकारचे अपराध आहेत. एक म्हणजे नाम अपराध, दुसरा आहे धाम अपराध, तिसरा आहे वैष्णव अपराध, चौथा आहे सेवा अपराध. तर यामध्ये आपण केवळ एकच चर्चा करूया ते म्हणजे वैष्णव अपराधाविषयी. कारण वैष्णव अपराध हा त्याला म्हणले हाती माता अपराध म्हणलेला आहे. जर एखादा पिसाळ हत्ती जर एका गार्डनमध्ये घुसला तर गार्डन काही ठेवत नाही, तो सगळी गार्डन नाश करतो पूर्णपणे. तसे किती जरी भक्तिमय जीवन त्यानं चांगलं केलं असेल पण जर वैष्णव अपराध झाला तर स्वर्णनाश होतो. तर या ठिकाणी एका भाषेला म्हणतात की हरिस्थाने अपराध तारे हरिनाम. जर भगवंताप्रती अपराध झाला तर हरिनाम करून तो अपराध नाश केला जातो. पण तोमस्थाने अपराध नाही परित्राण. पण जर वैष्णवप्रती अपराध झाला तर त्याला काहीच परित्राण नाहीये, त्याला ते फळ हे भोगावं लागणारच आहे. उदाहरणार्थ काय तर दुर्व महाराजांची सावत्र आई सुरुची, तिनं तर दुर्व महाराज भक्त नव्हते त्यावेळेला अपराध केला होता. ज्याला दुर्व महाराज भक्त बनले नंतर त्याला परिणाम भोगायला लागला काही वर्षानंतर. म्हणून या ठिकाणी म्हणलं, एका ठिकाणी म्हणलं असं की अटेंटिव्ह चॅन्टिंग आणि अटेंटिव्ह डीलिंग, एक ध्यानपूर्वक जप करणं ते आपण करू कदाचित, पण अटेंटिव्ह डीलिंग म्हणजे ध्यानपूर्वक भक्ताचं संवाद करणं, वाद नाही संवाद करणं ते देखील महत्वाचं आहे. कारण का म्हणलंय असं म्हटलंय, कारण एका भक्ताचं हृदय कसं असतं तर म्हणलंय की जसं की भाजलेलं मडकं असतं ना, मडकं असतं ना, ते मडक्यामध्ये हृदय असतं. जर मडकं फुटलं भाजलेलं असेल तर फुटलं तरी परत जोडता येत नाही ते, तुटलं परत जोडता येत नाही ते. तसं जर एखाद्या भक्ताचं हृदय तुटलं तर त्याला परत जोडणं फार कठीण जातं. म्हणून तर पाचव्या स्कंदामध्ये राजा रहुगण ज्याला त्याला समजतं की हे जडभरत हे महान एक भक्त आहेत तर त्यांना पश्चाताप होतो आणि मग ते आपलं मन उघड करतायत. ते काय म्हणतात की हे भरत राजा मला आता नाहम विशंके सुराज वज्रा न तृश्य शुलशन यमश दंडम नागनर्कश सोम निलातीत पस्त्र शंके भृशम ब्रह्म कलाव मानता. हे भरत राजा भरत, की मला नाहम विशंकी सुराज वज्र, मला इंद्राच्या वज्राची भीती नाही आहे. वज्र मला मारतरी चालेल, किंवा मला शिवजींच्या हातातील त्रिशूलाची भीती नाही आहे. यमराज दंड, मला यमाय दंडाची भीती नाही आहे. मला भीती कुठली आहे तर या ब्राह्मणाच्या प्रती अपराध नको व्हायला. हा एक वैष्णव आहे, त्यांच्याप्रती मला अपराध नको व्हायला याची मला भीती आहे. आणि पुढे याचंच वर्णन श्रीमद याच्यामध्ये चैतन्य भागवत मध्ये वृंदावनदास ठाकूर वर्णन करतायत की कशा प्रकारे वैष्णव अपराध जर झाला असेल तर भगवान त्याला सोडत नाहीत. आणि त्याचं प्रमाण काय दिलं त्यांनी चैतन्य भागवत मध्ये, ते म्हणतायत की शूलपाणी समयदी भक्त निंदा करे भागवत प्रमाण तथापि शीघ्र मरे. फार कडक भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे, शूलपाणी समयदी भक्त निंदा करे. शूलपाणी म्हणजे काय, ज्या व्यक्तीनं हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे अर्थात शिवजी, शिवजी समान जरी कोणी एखादा व्यक्ती असेल भक्त वैष्णव व्यक्ती असेल आणि त्यानं जर निंदा केली त्याची गती काय होते, भागवत प्रमाण तथापि शीघ्र मरे, त्याचा मृत्यू निश्चित आहे, याला भागवत प्रमाण आहे. उदाहरणार्थ काय, तर अंबरीश महाराजांनी केलेला, अंबरीश महाराज केलेला अपराध दुर्वास मुनींनी, त्यांच्या मृत्यूने पाठीमागे लागला होता लगेचच, शीघ्र मरे, पण ते वाचले त्या ठिकाणी क्षमा घेतली म्हणून. पुढे म्हणतात ते, हे न वैष्णवेर निंदा संकर्ष संवज्ञे हय सेजाने र अधपात सर्वशास्त्र कह, जर वैष्णव निंदा झाली तर त्याचं अधपतन हे निश्चित आहे. अधपतन म्हणजे काय, की त्याने जी प्रगती केली आहे त्याचं खाली पतन होतं, ते चेतना खाली उतरते पूर्ण, पण त्याला म्हणलं अधपतन. पुढं त्याच त्याच्यामध्ये मध्ये लिहिलेमध्ये 22व्या अध्यायामध्ये परत वर्णन केलं आहे, ते म्हणतात की वैष्णवेर निंदा करी बेक या रघुन तार रक्षा सामर्थ्य नाही क कोण जन. जर निंदा केली वैष्णव निंदा तर तार रक्षा सामर्थ्य नाही का कोण जन, त्याची रक्षा करायला सामर्थ्य कोणामध्ये नाहीये. आणि पुढे ते म्हणतायत, शूलपाणी समयदी वैष्णवर निंदे तथापि ह नाशयाय कहे शास्त्र वृंदे. पुन्हा तोच श्लोक येतो की शिवजींच्या सारखा असणारा एखादा मोठा भक्त, त्यानं जरी वैष्णव निंदा केली तर त्याला पण शास्त्रानुसार त्याला दंड हा दिला जाईल. आणि पुढे एका शब्दात ते वर्णन करतायत, हे सर्व ऐकून देखील, हे सर्व माहिती देऊन देखील, जर समजा इह न मान्य असे श्रेय निंदा करे जन्मे जन्मे से पापिष्ट देव दोष मरे. तर ते म्हणतायत की हे सर्व ऐकून देखील, शास्त्रामध्ये वर्णन केलं आहे, हे ऐकून देखील जरी जो निंदा करतो त्याला मग निश्चितच दुर्गती किंवा दुःखही भोगायला लागणार आहे. म्हणून सावधानता म्हणजे काय, एक मुद्दा म्हणजे वैष्णव निंदेपासून दूर राहणं, आणि दुसरा आहे तो म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे काय की आता काय मी बरेच वर्ष आहे भक्तीमध्ये, मला माया काय परास्त करू शकत नाहीये. प्रभुपादांनी एका ठिकाणी एक म्हणतात ना प्रभुपाद की मला हेच खंत आहे की माझे भक्त मायेला घाबरत नाहीत, है ना. आणि एक दिवस प्रभुपाद असेच बसले असताना त्यांनी म्हणले की मला माया स्पर्श करू शकत नाही म्हणले भक्तांना. आणि नंतर तेच प्रभुपाद भगवान समोर गेले आणि भगवंतांना प्रार्थना करतात की भगवंत मला मायेपासून दूर ठेवा. शिष्य म्हणतो तुम्ही आत्ता म्हणला माया स्पर्श करत नाही, आत्ता म्हणताय भगवंतांना प्रार्थना करता की मला मायापासून दूर ठेवा म्हणून, हे कसं काय. तर म्हणले कारण मी दररोज प्रार्थना करतो म्हणून तर मला माया स्पर्श करत नाही. तर सांगायचा मुद्दा हा की हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की मला आता काही होणार नाही, तर हे देखील घातक आहे. कारण या ठिकाणी असं म्हणलं आहे की किती जरी प्रगत अवस्थेमध्ये एखादा भक्त पोहोचला असेल तरी पण त्याला नेहमी मायेची भीती असली पाहिजे. कारण असं वर्णन केलं आहे की जोपर्यंत व्यक्ती हा प्रेम स्तरावर पोहोचत नाही, आदोष श्रद्धापासून सारुसंगपासून प्रेम स्तरापर्यंत, तोपर्यंत त्याला भीती असली पाहिजे की मला आता माझं कधी पतन होऊ शकतं. अर्थात कारण भावस्तरावर देखील भरत महाराज पोहोचले तरी त्यांना खाली यावं लागलं. अर्थात त्या तात्पर्यमध्ये प्रभुपाद लिहित आहेत, ठाकूरांची टिप्पणी आहे की भरत महाराजांचं पतन हे पतन म्हणता येत नाही. कारण भरत महाराजांच्या जीवनामध्ये भरत महाराजांनी त्यांना लवकर भगवत धमात घेण्यासाठी भगवंतांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना हरण बनवलं, असं वर्णन आहे टिप्पणीमध्ये आहे. तर ते आपल्यासाठी नाही आहे, परंतु आपल्यासाठी काय आहे की आपल्याला एक उदाहरण आहे की अशा स्थळावर देखील आपल्याला भीती असली पाहिजे की माझं पतन कधी होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी असं वर्णन केलं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये हा जो आदो श्रद्धा सारुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा, तर निष्ठा स्तरापर्यंत आपण स्वतःला प्रगत करायचं आहे. त्यानंतर रुची आसक्ती भाव आणि प्रेम हे जे पुढचे स्तर आहेत ते आपल्यावरची कृपा म्हणून आपल्याला मिळतात. जर आपण निष्ठा स्तरापर्यंत प्रगती केली तर रुची आसक्ती भाव आणि प्रेम पुढचे चार घटक आहेत ते आपल्याला प्रदान करतात. ठीक आहे, हा व्यक्ती आता पात्र आहे, ह्याचं एक हा क्वालिफाईड व्यक्ती आहे घेण्यासाठी, मग ते कृपा म्हणून मिळते. पण निष्ठास्तर आपण गेलं पाहिजे. तर निष्ठास्तर म्हणजे काय, निष्ठास्तर म्हणजे असं वर्णन केलंय की रेग्युलर जीवनामध्ये त्या त्या गोष्टी करत राहणं नियमितपणे. प्रभुपाद एका प्रवचन म्हणाले की चार बाजी उठण्यामधलं पोट नाही आहे, ऐकलं असलं तुम्ही प्रवचन प्रभुपादांनी सोमवारच्या प्रवचन प्रभुपाद बोलले फिक्स आहे ओ चार बाजी उठेगा आहे. तसं निष्ठास्तर म्हणजे काय, युक्त आहार विहारशुक्त कर्मचेष्ट पूर्णपणे बॅलन्स करून त्या त्यावेळी तो ते कार्य करतो. साधना करेल, नामजप करेल, भागवत सेवन करेल, त्या वेळेतून बरोबर तो तिथं असला पाहिजे तो बरोबर त्या ठिकाणी. त्यावर निष्ठास्त्र म्हणले. निष्ठास्त्र म्हणजे काही वेगळा कुठला स्तर नाहीये. तर रेग्युलर जीवनामध्ये त्या त्या गोष्टी कायमस्वरूपी करत राहणं त्याला निष्ठास्त्र म्हणलंय. आणि ज्यावेळी सातत्य भगवान बघतायत की हा सातत्यानं करतो याची काय ती इच्छा आहे, त्याला माझ्याकडे यायचं सतत दाखवत येतो काहीतरी, त्यावेळेला भगवान मग त्याला रुची प्रदान करतात. ठीक आहे, तुला एक टेस्ट घे, आता हरिनामा टेस्ट घे. मग काही काळानंतर त्या व्यक्तीसाठी प्रभू सांगतात प्रवचनामध्ये की त्याला मग सकाळी उठणं, मॉर्निंग प्रदान करणं त्याला काही वाटत नाही, तो सहज होतो त्या ठिकाणी, त्याला टेस्ट आली असते. म्हणून निष्ठास्थरापण आपल्याला जायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलंय की जोपर्यंत आपण तो स्तर प्राप्त करत नाही तो आपल्या या ठिकाणी संघर्ष आहे, म्हणून आपण त्याला मायेला घाबरलं पाहिजे आणि वैष्णवापरापासून दूर राहिलं पाहिजे. हे समज सावधानता वागली पाहिजे. जर आपण या दोन गोष्टी केल्या आणि मग नामजप करू, साधना करू, तर निश्चितपणे भगवंत हे त्याला मदत करतील. म्हणून तर या श्लोकामध्ये दोन गोष्टीचं वर्णन केलं आहे. एक म्हणजे साधारणपणे समजते की मनुष्य जन्म हा अत्यंत दायित्वाचा जन्म असतो. दायित्व म्हणजे काय, काहीतरी जिम्मेदारी. दुसरं आहे की याच्यामध्ये संस्कृत भाषेतील प्रत्येक मनुष्याने अत्यंत काळजीपूर्वक कर्तव्य आचरण केले पाहिजे. कर्तव्य म्हणजे आपले एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि आचरण, दोन्ही गोष्टीमध्ये आहेत. ते दोन्ही त्याने व्यवस्थित केल्या तर, तो सावधगिरीने केल्या तर निश्चितपणे तो मग भगवंतांना प्राप्त करू शकतो. अन्यथा जर मग जसं एक उदाहरण दिलं जातं की सावधानता बाळगणे म्हणजे काय, ओव्हर कॉन्फिडन्स कसा होतो कधी कधी. जसं की एक एक्झाम्पल दिलं जातं की आपले जे वर्जी बिहारी पोहे, त्याने एक उदाहरण दिलं. सो जंगलामध्ये अनेक पशु आहेत, है ना, हिंसर पशु आहेत, त्यानंतर काळवीट, रानगवई वगैरे वगैरे छोटे पशु, मोठे पशु पण आहेत, काही पक्षी पण आहेत. जे साधे पशु असतात ना, छोटे पक्षी वगैरे, ते काय करतात, आपल्या घरातून बाहेर येतात, बाहेरून लगेच कुठेतरी खाद्य खायचं, भक्ष्य खायचं, आपलं आज जाऊन बसायचं घरट्यामध्ये, है ना. ते आपलं ठीक आहे, आपलं काम झालं, आज जाऊन बसायचं घरट्यामध्ये. पण दुसरे काही पशु आहेत ना, ते थोडा जरा त्यांचा ओव्हर असतो कॉन्फिडन्स त्यांचा, की थोडं बाहेर गेलं काय होतं, काय प्रॉब्लेम नाही बाहेर गेल्यानंतर. काळवीट वगैरे, काळवीट रानगवई असतात ना, रणटी काही असतात वगैरे, त्यामुळे बाहेर येतात, खातात भरपूर, पुन्हा काय प्रॉब्लेम, थोडं जरा बाहेर जाऊ, थोडं बाहेर जाऊ. आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला तो ओव्हर कॉन्फिडन्स बाहेर येतो, त्यावेळेला मग हे जे शॉपर्स आहेत, हिंसर पशु आहेत, सिंह, वाघ, चित्ता वगैरे, त्यांना चाहू लागते की अरे हा पशु आता कळपातून बाहेर आलेला आहे. त्यांना कळप स्फोटा तो बाहेर आलाय कळपातून, आता मला सोपं आहे त्याला महाप्रसादी गोविंद करण्यासाठी. आणि मग त्यावेळेला हे हिंसर पशु जे आहेत त्याच्यावरती आक्रमण करून त्याचा तिथं हत्या करतात. म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स न करता, ठीक आहे, आपलं काम झालं की पटकन जाऊन आपलं परत बिळात जाऊन बसायचं. बिळात म्हणजे काय, की भागवत उघडायचं, गीता वाचायची, नामजप करा, हे बिळात राहण्याप्रमाणे आहे. रक्षण कायमस्वरूपी एका गुहेमध्ये जाऊन बसायचं, काम झालं की पूर्ण अजून असायचं. जर आपण दाखवलं ओव्हर कॉन्फिडन्स, निश्चितपणे मग त्या पशु आपली अवस्था होऊ शकते. कारण कृष्ण भुलिया जीव भोगवांच्याकडे निकटस्थ मायातर झपटिया धरे म्हणले ना. ज्याला भगवंतांना जीव विसरतो त्यावेळेला माया काय जास्त लांब नाही, जवळ असते माया, त्या लगेच पकड, झपटिया धरे लगेच पकडते, त्याला घेऊन जाते. आणि मग त्याला पहिलं काय होतं, त्याच्यावर आवरण पडतं पहिल्यांदा, आवरणात्मक शक्ती आणि दुसरा आहे प्रेक्षेपण शक्ती, म्हणजे काय, दोन शक्ती कार्य करतात. त्याचे आवरण पडतं, ते पूर्णपणे जीवात्मा त्या आवरणामध्ये जातो आणि त्याला मग पुन्हा कायमचं दूर टाकून देते. म्हणून या ठिकाणी असं वर्णन केलंय की सावधानता बाळगली पाहिजे. भले आपण किती जरी तीर मारले, अर्थात किती जरी आपण प्रगती केली असेल, तरी पण शेवटपर्यंत जोपर्यंत कृष्ण प्रेम पाची चाहू लागत नाही किंवा प्रेम मिळत नाही, तोपर्यंत त्यासाठी सावधानतेनं राहून यामध्ये मार्गक्रमण केलं पाहिजे. कारण हा मार्ग कसा आहे, चुरस्य धारा म्हणलेलं आहे. चुरस्य धारा म्हणजे काय, रेझर ब्लेडच्या धारेवर चालल्याप्रमाणे आहे, असं ब्लेड उभं करून चालल्याप्रमाणे आहे. थोडं जरी पाय घसरला तर कापला, म्हणजे घात होऊ शकतो. म्हणून तात्पर्य म्हणजे प्रभू दोन वेळा वर्णन करतात की सावधानता बाळगली पाहिजे, सावधानता बाळगली पाहिजे. आणि जर आपण अशा प्रकारे जीवन जगू तर निश्चितपणे मग आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. अरे थांबू, आपण थोडा वेळ झाला, कुणाचं काही टीका टिप्पणी असेल तर सांगू शकता. हरे कृष्ण. प्रश्न असा आहे की निंदा केल्यानंतर असं म्हणलंय की त्याचं एक जीभ काढली पाहिजे किंवा तिथून स्थान सोडलं पाहिजे, पण कधी कधी काही सिनियर काय म्हणतो ठीक तर समजा अशी काही चर्चा होते वरिष्ठ वक्तांच्या मध्ये निंदेविषयी चाललेलं असतं, तिथं आपण ज्युनियरने तिथे बसायचं का ते निघून जायचं, निघून गेल्यानंतर त्यांना काहीतरी त्यांचं वेगळा त्यांचा त्यांना चुकी करू शकतं असंच ना तर वास्तविक वरिष्ठ निंदा करतात हे म्हणायला नाही पाहिजे पहिल्यांदा, ह्या पहिला मुद्दा येतो की वरिष्ठ निंदा करतात हा विषय त्याच्याकडे नसतो. ज्यावेळेला वरिष्ठ लोक चर्चा करतात त्यावेळेला हा विषय असतो की त्याला कसं सुधारलं पाहिजे त्या व्यक्तीला, ती निंदा नसते. निंदा करू तुम्ही माहिती आहे का की जाणून बुजून त्याला खाली खेचायचं की त्याचं मग गाजावाजा करायचा चौका चौका जो हे असं आहे असं आहे असं असं आहे त्याला खाली खेचायचं. ज्याला वरिष्ठ ज्याला चर्चा करतात ना त्यावेळेला ती निंदा नसते, त्याला ठीक आहे ह्याला आपण त्याला वरती उचललं पाहिजे त्याही चर्चा करतात ते. आणि दुसरा मुद्दा असा येतो की त्या ठिकाणी बसायची गरज नाही आपल्याला पहिल्यांदा, म्हणजे की जर असं होतंय ना माझी चेतना खराब होते तर आपण दूर गेलं बरं. प्रभूपादांचं एक प्रवचन आहे फर्स्ट सेव्ह युअर सोल, पहिला तुम्ही तुमच्या आत्म्याचं रक्षण करा. आता या ठिकाणी अशी चर्चा होते मला समजते मला ऐकू येते तर ऐकण्यापेक्षा थोडं दूर गेलं बरं. म्हणून त्या नाही का अभंग तुकाराम महाराजांचा कुठला तो पापाची वासना नको दावो डोळा त्याहून आंधळा बरा असं मी पापाची वासना माझ्या डोळ्यात असेल तर मी आंधळा झालो बरं असेल मला ते पाप नको आहे. निंदेचे सेवन नको माझ्या कानी त्याहून बहिरा बरा असं मी निंदा होत असेल तर भगवंत माझं कान बहिर करून ठेव बहिरा ठेव मला सर काही हरकत नाही मला ते नकोच आहे. त्यानंतर पुढे काय परस्त्री संगती नको परस्त्री मध्ये नको संगती जनातून माती उलटी जनातून माती उलटा बरी म्हणजे मला परस्त्री संगती नको आहे त्यापेक्षा मी मेलो ती चालेल पण मला परस्त्री संग नको आहे. तर हे अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे शास्त्रामध्ये. मग आपल्याला गरज नाही की जाऊन त्याचं श्रवण करणं वगैरे आपण तिथून निघून गेलं बरं. आणि जर तुम्ही निघून गेला तर उलट जे सिनियर वक्त आहेत त्यांना समजेल की हा योग्य पालन करतो ह्याला माहित आहे किंवा निंदा ऐकायला नाही पाहिजे निघून गेलो ते एवढे खुश होतील. तुम्ही जर बसून राहिला की काय चाललंय बघू अजून अजून काय म्हणतात पुढं अजून काय म्हणतात पुढं म्हणजे मला पण सांगायला बरं खरं खोटं करायला असं असेल तर मग समस्या आहे. उलट ते खुश होतील ठीक आहे हा उलटा बरं झाला निघून गेला ते सॉरी जरा एक्स्ट्रा म्हणलं असं ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना सती जे आहे कप दक्षांचा जो अपराध होतो त्या ठिकाणी ती निंदा सेवन करत नाही ती किती ही करते त्या ठिकाणी ती स्वतः शरीर नाश करत आहे सती देवी सती सती माता हे पण आहे या ठिकाणी बरंच वर्णन केलं आहे. तिथून दूर गेलं बरं असं हरे कृष्ण. अजून म्हणा बरोबर प्रश्न असा प्रवंजा की शरीराद्वारे आपण सर्व काही करू शकतो पण काही काही लोकांचं मत असं असतं की शरीर हे तर का नाशवंत आहे ह्याला आपण कितपत त्याला महत्व दिलं पाहिजे बरोबर ना. त्या ठिकाणी आम्ही काल चर्चा केली व्हिटी क्लासमध्ये त्यामध्ये की मित भूक हा वैष्णवाचा गुण आहे ते कसं स्वतःला बॅलन्स केलं पाहिजे. तर पहिला मुद्दा असा येतो की ठीक आहे आता आपण एक भक्त बनलो आहोत आपण एक वैष्णव बनलो नाही बनण्याचा प्रयत्न करतोय तर त्या ठिकाणी असं वर्ण येतं की सनातन गोस्वामींच्या वर्णामध्ये महापुरुष म्हणतात हरीश ठाकूरला की दीक्षाकाली भक्त करे आत्मसमर्पण. दीक्षाला होते ज्याला त्या शिष्याचं शरीर आपल्या गुरु संपत्ती बनते हा सनातन आत्महत्या करण्या विचार करतोय मनामध्ये ह्याला काय अधिकार आहे आत्महत्या करण्याचा त्याला काही अधिकार नाहीये शरीराचा नाश करण्याचा कारण ते शरीर माझं आहे. हा एक पहिला मुद्दा येतो वैष्णव म्हटल्यानंतर. दुसरा आहे की वास्तविक शरीर हे म्हणलंय की शरीर खलु धर्म साधनम, शरीर धर्मात साधन करू शकतं, शरीराद्वारे आपण भगवंतांची भक्तिमय जीवन भक्ती करू शकतो. मग अशी म्हणलं मी की बाकी पशूंना पण जीव आहे पण ते जीव हरे कृष्ण म्हणत नाहीये आपण म्हणू शकतो, म्हणजे ते शरीर आपल्या धर्मासाधन करून देऊ शकतो. तर यामध्ये असं आहे की याला आपण कितपत महत्व दिलं पाहिजे. आता प्रभुपाद म्हणतात एका ठिकाणी की आत्मा आणि शरीर एकत्र राहावं त्यानं तेवढंच त्याला जपावं असं दिलंय प्रभुपादांनी. पण हे त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. काय काय वेळेला असं होतं की जसं की राधा गोविंद महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय की त्यांनी दोन कॅटेगरी केले, एक म्हणजे भीमसेन आहे, एक आहे रवणदास गोस्वामी. दोघं एक गोस्वामी आहेत एक भीमसेन आहे. तर भीमसेन हा किती रक्षित शरीराचा, तर सहा लोक होते घरामध्ये, कुंती महाने आणि ते पाच जण. तर भिक्षा त्याला अर्धा भाग भीमसेन खायचा, अर्धा भाग पाच लोक खायचे. आणि इकडे रघुनाथ गोस्वामी किती खायचे, रघुनाथदास गोस्वामी ज्याला फिस्ट स्पॉन्सर केली पाणीआटीमध्ये सगळ्यांना भरपूर खायला घातलं. पण त्यांनी काय केलं, थोडं कोपऱ्यामध्ये जाऊन हातामध्ये थोडंसं काही घेऊन थोडंसं आहार घेतला आणि संतुष्ट झाले ते. तर यामध्ये राधा गोविंद महाराज म्हणतात की यामध्ये आपण हे बी नाही आणि ते पण नाही, ते सुवर्णमध्ये साधला पाहिजे. मी जास्त ओव्हरहिटिंग करू शकत नाही, माझी कॅपॅसिटी नाही, कारण तेवढी सेवा होत नाही आपल्याला आपल्याकडून. जेवढं जर केलं तेवढं जर त्याला हे करायला पाहिजे, तर परत त्याचा व्यवस्थित उपयोग केला पाहिजे. आणि इकडे जे आहेत रवींद्र गोस्वामी हे पण आपण तेवढं निरासक्त राहू शकत नाही, कारण रवींद्र गोस्वामी ज्यावेळेला ते आहार घ्यायचे त्यावेळेला ते चिंतन करायचे की माझं स्वरूप आहे गोलकमध्ये एक मंदिर आहे, त्या भावनेत राहून ते तेवढाच आहार घ्यायचं. ते आपल्या तशी भावना नाही आहे, म्हणून आपण त्यामध्ये सुवर्णमध्ये साधला पाहिजे. म्हणून म्हणलेलं आहे की एका प्रभुपाद प्रवचन म्हणतात की या जगामध्ये एक मोठा रोग आहे आणि त्या रोगामुळं अनेक रोग उद्भवतात. पण एक रोग कुठला आहे, सेन्स ग्रॅटिफिकेशन, म्हणजे इंद्रियतृप्ती हा सगळ्यात मोठा रोग आहे. इंद्रियतृप्ती ही कशी आहे, तर ती एका मिठाप्रमाणे आहे. मीठ समजा जास्त पडलं भातामध्ये तर भात खारट होतो, कमी पडलं भात अळणी होतो, समजलं ना. तसं इंद्रियतृप्ती ही आवश्यक आहे पण जास्त नाही, त्याला नियंत्रण असलं. म्हणून एक श्लोक दिला गेला म्हणजे युक्त आहार विहार असतं, युक्त कर्म चेष्ट असो, त्याला बॅलन्स केलं पाहिजे. जर बॅलन्स नसेल तर तो आध्यात्मिक व्यवस्थित कार्य करू शकत नाहीये. जर दुर्लक्ष केलं पूर्णपणे तो त्याला साधना करू शकत नाही. जर पाठ दुखते ताडून जप करा, पण पाठ दुखते माझी तसं नाही चालत ना. किंवा दात दुखते म्हणून नाही 32 माझा जप करा तू काय थांबल, असं थोडंच आहे. नाही, प्रकृतीचा जो नियम आहे त्या प्रकृती नियमानुसार आपल्याला शरीराचं असं संगोपन करावं लागेल. आणि भक्तिमय जीवन तो एक वेगळा पार्ट आहे. म्हणून म्हणलंय की या प्रकृतीमध्ये राहून प्रकृतीचा आधार घेऊन आपल्याला भक्तिमय जीवन जगायचं आहे. मग याला देखील तेवढंच आपण महत्व दिलं पाहिजे. पण किती द्यावं महत्व, तर कृष्ण कॉन्शियस आपलं व्हायचं आहे, आय कॉन्शियसनी नाही. केवळ माझ्या भावनेत असो, माझं खाणं पिणं झोपणं सर्व चाललंय व्यवस्थित ठीक आहे मग, असं नाही. तर हळू आपल्याला कृष्ण भावनेमध्ये चेतना उंचली पाहिजे, हे एवढं तर मी सांगू शकतो. अजून कोणाचं काय ठीक आहे ना. ग्रंथराज श्रीमद भागवतम की